आम्ही 11 भावंड, 6 बहिणी, 5 भाऊ. सर्वात मोठा भैयाचा जन्म 1931 व सर्वात छोटा आजू 1954. बाकी 2-1.5 वर्षाच्या फरकाने. म्हणजे आम्ही जुन्या पिढीचेच. तेव्हाचे घरातील वातावरण, सवयी, मोठ्यांचा आदर, धाक, भीती, रोज संध्याकाळी शुभम करोती, रामरक्षा वगैरे. पण काळानुरूप आता बराच बदल झाला आहे. आमचे वडील दादाजी, तेव्हा दादा म्हणायचे वडिलांना, पण मध्य प्रदेशात जी लावण्याची पद्धत असल्याने जी आपोआप जोडला गेला, त्यामुळे दादाजी. ते सरकारी नोकरीत होते. वर्ष 1927 ते 1962 या काळात जेलर होते. अत्यंत शिस्तीचे, कर्तव्यदक्ष, तत्त्वनिष्ठ. आई खूप व्यवहारी, काटेकोर. म्हणूनच 11 मुलांचा सांभाळ नीट करू शकली. दादाजी खूप खर्चिक असल्याने तिला काटकसर करावी लागली. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपल्या. सर्वांची लग्ने, शिक्षण, आजारपण, अनेक जावई, 6 जावई, 5 चुना, समस्या वगैरे. आम्ही 11 जणात प्रत्येकाची तरा निराळीच. मोठा भैया आर्मीत गेला. सुट्टीवर घरी आला की मजाच मजा. मी आशा, 6 बहिणीत सर्वात धाकटी. उषाही खूप बडबडी. बाहेरच्या सर्व बातम्या घरी वर्णन करून सांगायची, जणू वार्ताहरच. अनिल पण तसाच. सुधा त्याला म्हणायची, अभ्यास कर ना, तर तो ड्रॉइंग काढून बसायचा. अशोक मात्र घरातच असायचा. शाळा आणि घर खूप तल्लक बुद्धीचा, पण आळशी. सतत काहीतरी प्रयोग करत असायचा. त्याच्यामध्ये कोणी गेलं की ताडकन बसायची. मला पण एकदा बसलीच होती. सतत नाकावर राग. दादाजी त्याला दुर्वासा म्हणायचे. अशोक रागीट असला तरी सर्वच भाचे त्याचे खूप लाडके. त्याच्यापेक्षा मोठा अरुण हा मंदबुद्धी, अवलिया म्हणायला हरकत नाही. एकटाच हसत व स्वतःशीच बडबडत असायचा आणि अशोक व अनिलच्या मागे मागे असायचा. ती दोघे त्याला सोबत घेऊन खेळायची, पतंग उडवणे, विठी दांडू वगैरे. त्यांच्यात मला येऊच देत नसे. आणि मोठ्या तिघी इंदू, सुधा, उषा ह्या पण नेहमी त्रिकूट बनून असायच्या. मला त्यांच्यासोबत येऊ देत नसे. तस म्हणायच्या, तू लहान आहे, जा खेळायला, मोठ्यांमध्ये गोष्टी ऐकायच्या नाही. मोठ्या दोघींची लग्न झालेली. घरात आमचे रोजच राग, लोभ, गमती जमती, भांडणे, रडारड, खेळ खेळात चिडणे, मारणे वगैरे सुरू असायचे. दादाजी घरी आले की सर्व चूप. नंतर थोड्या वेळाने हळूहळू त्यांच्याकडे एकमेकांच्या शिकायती ते ऐकून घेत असे. रागवायचे, शिक्षा करायचे आणि लाडपण करायचे. ते प्रत्येकाची चौकशी काळजी घेत असे. कधीकधी आज दिवसभरात कोणी काय काय केलं असं विचारायचे. अशोक म्हणाला, उषा सांगू का तुझी गंमत? उषा हसरी, हसविणारी, बडबडी तर होतीच, शिवाय कुठे काय बोलावे याचे पण भान नसायचे. थोडी भोळ्या स्वभावाची. एकदा ती व अशोक शाळेतून एकत्र पुलावरून येत असताना पुलाखाली छोट्या ओढ्याच्या काठावर शाळेचे एक गुरुजी शौचाला बसलेले तिला दिसले. लगेच थांबून तिने अशोकला म्हटले, गुरुजी बसले आहेत, नमस्कार कर. आणि स्वतः पण जोरात आवाज देऊन, गुरुजी नमस्ते. ते बिचारे गुरुजी ओछाळून गेले, उठून उभे झाले. छोटा अशोक मात्र समजला. तो तिला रागवला आणि त्याने हे घरी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, शाळेत शिकवले नाही का की बाहेर कुठेही कोणी गुरुजी किंवा मोठे ओळखीचे दिसले तर नमस्कार करायचा? मग म्हणून आम्ही आता जेव्हा एकत्र जमलो की आठवण काढून खूप हसतो. माझ्याहून धाकटा आजू सर्वांचा लाडका. छोटा होता ना, छानच होता तो, खूप गोड. त्याला खालचा ओठ नेहमी दातात दाबून ठेवायची सवय होती. फुलपाखरं पकडण्याचा नाद होता त्याला. कॉलेजमध्ये सर्वांचा आवडता. मोठ्या पदावर, मोठ्या पगारावर, आता रिटायर्ड लाईफ एन्जॉय करतो. सर्वांची विचारपूस करतो, मदत पण करतो. लहानपणी खेळात कधीकधी मी त्याला मारायची तर भोकण पसरायचा. आम्हा सर्वांची मुले मुली मिळून 33 नातवंडांचे खूप लाड आणि कौतुक आजी आजोबांनी केले. त्यांना खूप प्रेम दिले. आता ती दोघे हयात नाहीत, पण त्यांचा गोताळा मात्र आजही एकमेकांच्या घट्ट प्रेमात आहे. सर्वांमध्ये खूप जवळीक आहे. कितीही दूर असले तरी एकमेकांच्या भेटीची ओढ असते. आमची सर्वात मोठी बहीण माई ही 9-10 वर्षाची असताना पहाटे 4 वाजता उठून दादाजींना चहा करून द्यायची. कारण ते पहाटे जेलच्या आत राऊंडला जायचे. रात्री पण ते झोपल्याशिवाय झोपत नसे. फारच गुणी, अभ्यासात हुशार. दुसऱ्या नंबरची बाई ही तर खूप विचारी, नीटनेटकी। पुढे मोठी झाल्यावर प्रत्येक महत्त्वाच्या वेळी दादाजी तिचा सल्ला घ्यायचे। इंदूचा पण सल्ला त्यांना महत्त्वाचा वाटे, ती पण मनाला पटेल असे सांगायची बोलायची। अनिल अशोकची जोडी तर धमाल, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्व भाच्यांना घेऊन खूप उधम, त्यांना रडवणे, घाबरवणे, जादू करणे त्यांच्या घोळक्यात। मी पण दादाजींची विशेष लाडकी ती उषा, तर आम्ही सर्वच लाडके तसे, ते तापट रागीट पण तितकेच हळवे। माहेरी आलेली मुलगी सासरी जायला निघाली की रडायचे, आई नाही ती स्थित प्रज्ञा होती। एकदा इंदू माहेरी आली, तिने एक गंमत सांगितली। तिचे यजमान बाबूराव एकदा दुपारी थकून बाहेरून आले, कपडे बदलून झोपी गेले। काही वेळाने कोणी एकजण त्यांच्याकडे आला, ते उठून बाहेर गेले, अंगणात त्यांच्याशी बोलत उभे होते। इंदू बाहेर जाऊन बघते तर काय, ते तिचा पेटीकोट घालून बोलत दिसले। चुकून पायजामा समजून पेटीकोट घातला होता। खूप हसलो आम्ही। आमचा अनिल खूप सहनशील, मित्रात रमणारा, जुगाडू आणि खुश मिजाज। घरी सर्व भाच्यांना गोळा करून बंडलबाज गोष्टी सांगायचा, नि ते छोटे छोटे मन लावून ऐकायचे। केव्हा तो कधी साडी नेसून नकला डान्स करून हसवायचा, टोटल कॉमेडी। आम्ही बालपणी जेलच्या आत खेळायला जायचो। एक दिवस माझ्या सर्व शिक्षकांना जेल आतून पाहण्याची इच्छा होती, तेव्हा आमच्या दादाजींची परवानगी घेऊन त्यांना मी जेल दाखवायला नेलं होतं। आमच्या माईला सासरी जात होता हे कळल्यावर दादाजी एकदा तिच्या सासूवर खूप संतापले। समाजात हे सर्वांना माहीत झाले, त्यामुळे बाकी मुलींची लग्ने जमणे कठीण गेले। जेलर साहेबांच्या पोरी नको रे बाबा म्हणायचे, कितीतरी कार्यक्रम झालेत मुली दाखविण्याचे, त्यात गोऱ्या वर्णाला महत्त्व। आमचा कोणाचाच वर्ण गोरा नाही। आमच्याकडे आमची एक खूप म्हातारी केशवपन केलेली पणजी होती, दादाजींची आजी, तापट होती, तिचे आडनाव पांढरे होते। ती एकदा खूप संतापली, ऑफिसमधून दादाजी घरी आल्या आल्या तिने शिकायत केली, तुझे पोरं मला गड्ड्या टाक असं म्हणतात। त्यांना पण खूप राग आला, आम्हाला खूप रागवले, संतापले, काही कळे ना। तेव्हा त्यांनी विचारले, असं का बोलता, आम्हाला शिक्षा करणार? तेव्हा भैया म्हणाला, आम्ही कॅरम खेळतो तेव्हा पांढरीला गड्ड्यात टाक असं गोटीला म्हणतो। तेव्हा आम्ही खूप हसलो आणि तिची समजूत पण काढली। पूर्वी रेडिओसाठी मोठी बॅटरी लागायची, ती संपली होती। आज बॅटरी येणार असल्याचे कोणीतरी म्हटले, तरीही आमची पणजी नवीन ठेवणीतलं पातळ काढून नेसून तयार समोर व्हरांड्यात खुर्चीवर बॅटरीची वाट पाहत बसली। बॅटरी आली तेव्हा म्हणाली, अरे बॅटरी बाई कुठे आहे? तिला बॅटरी म्हणजे कोणी बॅटरी नावाची इंग्रज मॅडम येणार आहे असे वाटले। आम्हाला पण ही नवीन पातळ नेसून का तयार झाली हे कळले। खरं तर बरंच काही आहे सांगण्यासारखं, पण आता इतकंच।